यहेस्केल अध्याय 25. नंतर परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले की, मानवाच्या मुला, तू आपले मुख अमोन्याच्या लोकांविरुद्ध लाव आणि त्यांच्या विरुद्ध भविष्य सांग. अमोन्याच्या लोकांस सांग, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर असे म्हणतो की, माझे पवित्र स्थान बाटविण्यात आले तेव्हा त्याविरुद्ध होता आणि इस्रायल देश उद्ध्वस्त करण्यात आला. तेव्हा तिच्या विरुद्ध होता आणि यहुदाचे घराणे जेव्हा बंदिवासात गेले तेव्हा त्यांच्या विरुद्ध तू आहा म्हणालास. म्हणून पहा, मी तुला पूर्वेकडच्या लोकास त्यांची मालमत्ता देईल. ते तुमच्या विरुद्ध छावणी देतील आणि आपले तंबू तुमच्यात देतील. ते तुझे फळ खातील व ते तुझे दूध पितील. आणि मी रब्बाचे उंटासाठी कुरण करीन व अमोर लोकांच्या कळपासाठी शेत करीन. मग तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे. कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो की, तू इस्रायल देशाविरुद्ध टाळ्या वाजवल्या व तुझे पाय आपटले व आपल्या मनापासून तुच्छतेने आनंद केलास. म्हणून पहा, मी आपल्या हाताने तुला तडाखा देईन आणि तुला राष्ट्रास लूट असे देईल. मी तुला दुसऱ्या लोकांपासून कापून दूर करीन आणि तुझा नाश करीन. मी तुला देशामधून नाहीसे करीन आणि तेव्हा तुला समजेल मी परमेश्वर आहे. प्रभू परमेश्वर असे म्हणतो कारण मवाब व सेर म्हणतात, पहा यहुदाचे घराणे सर्व इतर राष्ट्रांसारखेच आहे. यास तो पहा, मी मवाबाचा उतार उघडा करीन. त्याच्या सीमेवरील बेत एसिमोत, बालमोन, किरियाथाईम ही वैभवी नगरे सुरुवात होतात. पूर्वेकडचे लोक जे कुणी अमोनी लोकांविरुद्ध आहेत, मी त्यांना त्यांचा ताबा देईल. याकरता की अमोनी लोकांची आठवण राष्ट्रामध्ये कुणी काढणार नाही. म्हणून मी मवाबाविरुद्ध न्याय तडीस नेईल आणि त्यांना समजेल की मीच परमेश्वर आहे. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, आदोमाने यहुदाच्या घराण्याविरुद्ध सूड घेतला आहे आणि असे करून त्याने अपराध केला आहे. म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, मी आदोमाला आपल्या हाताने तडाखा देईल आणि प्रत्येक पुरुषाचा व तेथील प्राण्याचा नाश करील. ते मनापासून ददानापर्यंत मी त्यांचा विध्वंस करील. ते ठिकाण सोडून देईल, ते तलवारीने पडतील. याच प्रकारे मी आपले लोक इस्रायल यांच्या हातून अदोमावर सूड घेईन आणि माझ्या क्रोधाप्रमाणे आणि माझ्या त्वेषाप्रमाणे ते अदोमाचे करतील. मग त्यांना माझा सूड कळेल असे प्रभू परमेश्वर म्हणतो. प्रभू परमेश्वर असे म्हणतो कारण आपल्या मनात फार जुने शत्रुत्व आणि तिरस्कार बाळगून पलिष्ठ्याने यहुदावर सूड घेतला आहे आणि त्याचा नाश केला आहे. म्हणून प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पहा मी पलिष्ठ्याविरुद्ध आपला हात उगारीन आणि करेथी लोकास कापून टाकीन आणि जे कोणी समुद्र किनाऱ्यावरील अवशिष्ट राहिलेल्यांचा नाश करीन. कारण संतापाने मी त्यांच्याविरुद्ध भयंकर सूड घेऊन त्यांना मी शिक्षा करीन. मी त्यांच्यावर सूड उगवीन तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.